बदलून बदलून म्हणा, म्हणजे थोडा बदलायचा किंवा दुसरी बाई बसायची असं काहीतरी करा.
एक गाण्याला एक गळ्याला दुसऱ्या गाण्याला बदलायचं.
शब्द लिहायचे आपल्याला
सावकाश
होणार अशा
होते. गाणं
मी थोडं माहिती
अभंगाचे काहीतरी आवडायचे. माझ्या पंढरीच्या माझ्या पंढरीच्या आई
जिकडे सर
आधी सुरत ज्ञान ज्ञान मग त्यांना लावाय सांगतलं
ना. मग नंतर काय लावलेलं आहे सगळं. आता तुम्ही सुरू केलं की आम्ही बटन दाबणार इकडे.
नाही तुमचा आवाज सुरू झाला की इकडे बटन दाबणार.
आधी बोलून या त्यांचा हे घ्या पहिले आणि मग नंतर.